जय जय रघुवीर समर्थ। दशक नववा, समास पहिला, आशंका नाम। श्रीराम निराकार म्हणजे काये, निराधार म्हणजे काये, निर्विकल्प म्हणजे काये, मद निरोपावे श्रीराम। निराकार म्हणजे आकार नाही, निराधार म्हणजे आधार नाही, निर्विकल्प म्हणजे कल्पना नाही, परब्रह्माशी श्रीराम। निरामय म्हणजे काये, निराभास म्हणजे काये, निरावेव म्हणजे काये, मद निरोपावे श्रीराम। निरामय म्हणजे जळमय नाही, निराभास म्हणजे भासची नाही, निरावेव म्हणजे अवेव नाही, परब्रह्माशी श्रीराम। निःप्रपंच म्हणजे काये, निःकळंक म्हणजे काये, निरोपाधी म्हणजे काये, मद निरोपावे श्रीराम। निःप्रपंच म्हणजे प्रपंच नाही, निःकळंक म्हणजे कळंक नाही, निरोपाधी म्हणजे उपाधी नाही, परब्रह्माशी श्रीराम। निरोपम्य म्हणजे काये, निरालंब म्हणजे काये, निरापेक्षा म्हणजे काये, मद निरोपावे श्रीराम। निरोपम्य म्हणजे उपमा नाही, निरालंब म्हणजे अवलंबन नाही, निरापेक्षा म्हणजे अपेक्षा नाही, परब्रह्माशी श्रीराम। निरंजन म्हणजे काये, निरंतर म्हणजे काये, निर्गुण म्हणजे काये, मद निरोपावे श्रीराम। निरंजन म्हणजे जनची नाही, निरंतर म्हणजे अंतर नाही, निर्गुण म्हणजे गुणची नाही, परब्रह्माशी श्रीराम। निःसंग म्हणजे काये, निर्मळ म्हणजे काये, निश्चळ म्हणजे काये, मद निरोपावे श्रीराम। निःसंग म्हणजे संगची नाही, निर्मळ म्हणजे मळची नाही, निश्चळ म्हणजे चळण नाही, परब्रह्माशी श्रीराम। निशब्द म्हणजे काये, निर्दोष म्हणजे काये, निवृत्ती म्हणजे काये, मद निरोपावे श्रीराम। निशब्द म्हणजे शब्दची नाही, निर्दोष म्हणजे दोषची नाही, निवृत्ती म्हणजे वृत्तीच नाही, परब्रह्माशी श्रीराम। निकाम म्हणजे काये, निर्लोप म्हणजे काये, निःकर्म म्हणजे काये, मद निरोपावे श्रीराम। निकाम म्हणजे कामची नाही, निर्लेप म्हणजे लेपची नाही, निःकर्म म्हणजे कर्मची नाही, परब्रह्माशी श्रीराम। अनाम्य म्हणजे काये, अजन्मा म्हणजे काये, अप्रत्यक्ष म्हणजे काये, मद निरोपावे श्रीराम। अनाम्य म्हणजे नामची नाही, अजन्मा म्हणजे जन्मची नाही, अप्रत्यक्ष म्हणजे प्रत्यक्ष नाही, परब्रह्मदे श्रीराम। अगणित म्हणजे काये, अकर्तव्य म्हणजे काये, अक्षयी म्हणजे काये, मद निरोपावे श्रीराम। अगणित म्हणजे गणित नाही, अकर्तव्य म्हणजे कर्तव्य नाही, अक्षयी म्हणजे क्षयची नाही, परब्रह्माशी श्रीराम। अरूप म्हणजे काये, अलक्ष म्हणजे काये, अनंत म्हणजे काये, मद निरोपावे श्रीराम। अरूप म्हणजे रूपची नाही, अलक्ष म्हणजे लक्षत नाही, अनंत म्हणजे अंतची नाही, परब्रह्माशी श्रीराम। अपार म्हणजे काये, अढळ म्हणजे काये, अतर्के म्हणजे काये, मद निरोपावे श्रीराम। अपार म्हणजे पारची नाही, अढळ म्हणजे ढळची नाही, अतर्के म्हणजे तर्कत नाही, परब्रह्मते श्रीराम। अद्वैत म्हणजे काये, अदृश्य म्हणजे काये, अच्युत म्हणजे काये, मद निरोपावे श्रीराम। अद्वैत म्हणजे द्वैतची नाही, अदृश्य म्हणजे दृश्यची नाही, अच्युत म्हणिजे छेवत नाही परब्रह्म ते श्रीराम, अछेद म्हणिजे काये, अदाह्य म्हणिजे काये, अक्लेद म्हणिजे काये, मज निरोपावे श्रीराम, अछेद म्हणिजे छेदेना, अदाह्य म्हणिजे जळेना, अक्लेद म्हणिजे कालवेना परब्रह्म ते श्रीराम, परब्रह्म म्हणजे सकळा परते तयास पाहाता आपण चिते, हे कळे अनुभव मते सद्गुरु केलिया श्रीराम। इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे आशंका नाम समास पहिला, श्रीराम श्रीराम श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। दशक नववा, समास दुसरा, ब्रह्म निरूपण। श्रीराम जे जे काही साकार दिसे ते ते कल्पांती नासे, स्वरूप ते असतची असे सर्व काळ श्रीराम। जे सकळा मध्ये सार मिथ्या नव्हे ते साचार, जे का नित्य निरंतर संचले असे श्रीराम। ते भगवंताचे निजरूप त्यासी बोलिजे स्वरूप, याही वेगळी अमूप नावे तयाची श्रीराम। त्यास नामाचा संकेत कळावया हा दृष्टांत, परी ते स्वरूप नामातीत असतची असे श्रीराम। दृश्यास बाह्य संचले परीते विश्वास चोरले, जवळीच नाही से जाले असतचि कैसे श्रीराम। ऐसा एकोनिया देव उठे दृष्टीचा भाव, पाहो जाता दिसे सर्व दृश्यची आवघे श्रीराम। दृष्टीचा विषयो दृश्य तोची जालिया सादृश, तेणे दृष्टी पावे संतोष परी ते देखणे नवे श्रीराम। दृष्टी स दिसे ते नासे ये तद्विषयी श्रुती असे, म्हणून जे दृष्टी स दिसे ते स्वरूप नवे श्रीराम। स्वरूप ते निराभास आणि दृश्य भासले साभास, भासास बोलिला नास वेदांत शास्त्री श्रीराम। आणि पाहता दृश्यची भासे वस्तू दृश्या वेगळी असे, स्वानुभवे पाहता दिसे ते दृश्यास बाह्य श्रीराम। जे निराभास निर्गुण त्याची काये सांगावी खूण, परी ते स्वरूप जाण सन्निधची असे श्रीराम। जैसा आकाशी भासला भास आणि सकळांमध्ये आकाश, तैसा जाणिजे जगदीश सबाह्याभ्यांतरी श्रीराम। उदकामध्ये परी भिजेना, पृथ्वीमध्ये परी झिजेना, वन्हीमध्ये परी सिजेना स्वरूपदेवाचे श्रीराम। ते रेंद्यामध्ये परी बुडेना, ते वायोमध्ये परी उडेना, सुवर्णी असे परी घडेना सुवर्णासारिखे श्रीराम। ऐसे जे संसले सर्वदा परी ते आकळे ना कदा, अभेदा माझी वाढावी भेदा ते हे अहंता श्रीराम। तिच्या स्वरूपाची खूण सांगो काही ओळखण, अहंतेचे निरूपण सावध ऐका श्रीराम। जे स्वरूपाकडे पावे अनुभवासवे झेपावे, अनुभवावे शब्द आघवे बोलो न दावी श्रीराम। म्हणे आता मीच स्वरूप तेही अहंतचे रूप, निराकारी आपे आप वेगळी पडे श्रीराम। स्वये मीच आहे ब्रह्म ऐसा अहंतेचा भ्रम, ऐसी ये सूक्ष्मी सूक्ष्म पाहाता दिसे श्रीराम। कल्पना आकळी हेत वस्तू कल्पनातीत, म्हणून नाकळे अंत अनंताचा श्रीराम। अन्वये आणि वितरेक हा शब्दभेद कोणी एक, निशब्दाचा अंतरविवेक शोधिला पाहिजे श्रीराम। आधी घेईजे वाच्यांश, मग ओळखिजे लक्ष्यांश, लक्ष्यांशी पाहता वाच्यांश असेल कैचा श्रीराम। सर्व ब्रह्म आणि विमळ ब्रह्म हा वाच्यांशाचा अनुक्रम, शोधिता लक्ष्यांशाचे वर्म वाच्यांश नसे श्रीराम। सर्व विमळ दोन्ही पक्ष वाच्यांशी आटती प्रत्यक्ष, लक्ष्यांशी लाविता लक्ष पक्षपात घडे श्रीराम। हे लक्ष्यांशे अनुभवणे येथे नाही वाच्यांश बोलणे, मुख्य अनुभवाचे खुणे वाचारंभ गैचा श्रीराम। परा पश्यंती मधे मा वैखरी, जेथे वोसरती चारी, तेधे शब्द कळा कुसरी कोण काज श्रीराम। शब्द बोलता सवेचनासे, तेथे शाश्वतता कोठे असे, प्रत्यक्षास प्रमाण नसे बरे पाहा श्रीराम। शब्द प्रत्यक्ष नाशीवंत म्हणून घडे पक्षपात, सर्व विमळ ऐसा हेत अनुभवी नाही श्रीराम। ऐक अनुभवाचे लक्षण, अनुभव म्हणजे अनन्य जाण, ऐक अनन्याचे लक्षण ऐसे असे श्रीराम। अनन्य म्हणजे अन्य नसे, आत्मनिवेदन जैसे, संगभंगे असतची असे आत्मा आत्मपणे श्रीराम। आत्म्यास नाही आत्मपण हेची निसंगाचे लक्षण, हे वाच्यांशे बोलले जाण कळावया कारणे श्रीराम। येरवी लक्ष्यांश तो वाच्यांशे, सांगिजेल हे घडे कैसे, वाक्य विवरणे अपैसे कळो लागे श्रीराम। करावे तत्व विवरण, शोधावे ब्रह्मनिर्गुण, पाहावे आपणास आपण म्हणजे कळे श्रीराम। हे न बोलताच विवरिजे, विवरोन विरोन राहिजे, मग अबोलणेची साजे महापुरुषी श्रीराम। शब्दची निशब्द होती श्रुती नेती नेती म्हणती, हे तो आले आत्मप्रचिती प्रत्यक्ष आता श्रीराम। प्रचित आलिया अनुमान, हा तो प्रत्यक्ष दुराभिमान, तरी आता मी अज्ञान मज काहीच न कळे श्रीराम। मी लटिका माझे बोलणे लटिके, मी लटिका माझे चालणे लटिके, मी माझे अवघेची लटिके कल्पनिक श्रीराम। मज मुळीच नाही ठाव, माझे बोलणे अवघेची वाव, हा प्रकृतीचा स्वभाव प्रकृती लटिकी श्रीराम। प्रकृती आणि पुरुष या दोहीस जेथे निराश, तेथे मी पण विशेष हे कवी घडे श्रीराम। जेथे सर्वही अशेष झाले, तेथे विशेष कैसे आले, मी मौनी म्हणता भंगले मौन्य जसे श्रीराम। आता मौन्य न भंगावे करून काहीच न करावे, असो न निशेष नसावे विवेक बळे श्रीराम। इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे ब्रह्मनिरूपण नाम समास दुसरा। श्रीराम श्रीराम श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ। दशक नववा समास तिसरा, निस्संदेह निरूपण। श्रीराम, श्रोती केला अनुमान, ऐसे कैसे ब्रह्मज्ञान, काहीच नाही असो न हे केवी घडे श्रीराम। सकळ करून अकर्ता, सकळ भोगून अभोक्ता, सकळांमध्ये अलिप्तता येईल कैसी श्रीराम। तथापि तुम्ही म्हणता योगी भोगून अभोक्ता, स्वर्ग नरकही आता येणे चिन्या ये श्रीराम। जन्म मृत्य भोगिलेच भोगी, परितो भोगून अभोक्ता योगी, यातनाही तया लागी येणे चिपाडे श्रीराम। कुटून नाही कुटिला, रडोन नाही रडला, कुंथोन नाही कुंथिला योगेश्वर श्रीराम। जन्म नसोन घातला पतित नसोन जाला यातना नसोन पावला नानापरी श्रीराम। ऐसा श्रोत यांचा अनुमान श्रोती घेतले आडरान आता याचे समाधान केले पाहिजे श्रीराम। वक्ता म्हणे सावध भावे तुम्ही बोलता बरवे परी हे तुमच्याच अनुभवे तुम्हास घडे श्रीराम। ज्याचा अनुभव जैसा तो बोलतो तैसा संपदे विण जो दिवसा तो निरर्थक निरार्थक श्रीराम। नाही ज्ञानाची संपदा अज्ञान दारिद्रे आपदा भोगिल्याच भोगी सदा शब्द ज्ञाने श्रीराम। योगी ओळखावा योगेश्वरे ज्ञानी ओळखावा ज्ञानेश्वरे महा चतुर तो चतुरे ओळखावा श्रीराम। अनुभवी अनुभवी आस कळे अलिप्त अलिप्तपणे निवळे विदेहाचा देहभाव गळे विदेही देखता श्रीराम। बद्धा सारिखा सिद्ध आणि सिद्धा सारिखा बद्ध एक भावील तो अबद्ध म्हणावाचा नलगे श्रीराम। झडपला तो देहधारी आणि देहधारक पंचाक्षरी परंतु दोघा एकसरी कैसी द्यावी श्रीराम। तैसा अज्ञान पतित आणि ज्ञानी जीवनमुक्त दोघे समान मानील तो युक्त कैसा म्हणावा श्रीराम। आता असो हे दृष्टांत प्रचित बोलो काही हेत येथे श्रोती सावचित्त क्षण एक भावे श्रीराम। जो जो ज्ञाने गुप्त झाला जो जो विवेके विराला जो अनन्यपणे उरला नाहीच काही श्रीराम। तयास कैसे गवसावे शोधू जाता तोची भावे तोची होता म्हणावे नलगे काही श्रीराम। देही पाहाता दिसेना तत्वे शोधिता भासेना ब्रह्म आहे निवडेना काही केल्या श्रीराम। दिसतो तरी देहधारी परी काहीच नाही अंतरी तयास पाहाता वरीवरी कळेल कैसा श्रीराम। कळाया शोधावे अंतर तव तो नित्य निरंतर जयास धुंडिता विकार निर्विकार होती श्रीराम। तो परमात्मा केवळ तयास नाही मायामळ अखंड हेतूचा विटाळ जालाच नाही श्रीराम। ऐसा जो का योगीराज तो आत्मा सहजी सहज पूर्ण ब्रह्म वेद बीज देहाकारे कळेना श्रीराम। देह भाविता देहचे दिसे परी अंतर अनारिसे असे तयास शोधिता नसे जन्म मरण श्रीराम। जयास जन्म मरण भावे ते तो नव्हेची स्वभावे नाहीच ते आणावे कोठून कैचे श्रीराम। निर्गुणास जन्म कल्पिला अथवा निर्गुण उडविला तरी उडाला आणि जन्मला आपला आपण श्रीराम। माध्यांनी थुंकिता सूर्यावरी तो थुंका पडेल आपणाच वरी दुसऱ्यास चिंतिता अंतरी आपणास घडे श्रीराम। समर्थ रायाचे महिमान जाणता होते समाधान परंतु भुंको लागले स्वान तरी ते स्वानचे आहे श्रीराम। ज्ञानी तो सत्यस्वरूप अज्ञान देखे मनुष्यरूप भावासारिखा फळद्रूप देवतैसा श्रीराम। देव निराकार निर्गुण लोक भाविती पाषाण पाषाण फुटतो निर्गुण फुटेल कैसा श्रीराम। देव सदोदित संचला लोकी बहुविध केला परंतु बहुविध झाला हे तो घडेना श्रीराम। तैसा साधू आत्मज्ञानी बोधे पूर्ण समाधानी विवेके आत्मनिवेदनी आत्मरूपी श्रीराम। जळोन काष्ठाचा आकार अग्नी दिसे काष्ठाकार परी काष्ठ होईल हा विचार बोलोच नये श्रीराम। कर्पूर असे तो जळता दिसे तैसा ज्ञानी देहभासे, तयास जन्मविता कैसे कर्दळी उदरी श्रीराम। बीज भाजले उगवेना वस्त्र जळाले उकळेना, बोध वोघ निवडिता निवडेना गंगे मध्ये श्रीराम। वोघ गंगे मागे दिसे गंगा एक देशी असे, साधू काहीच न भासे आणि आत्मा सर्वगत श्रीराम। सुवर्ण नव्हे लोखंड साधूस जन्म थोतांड, अज्ञान प्राणी जडमूढ तयास हे उमजेचिना श्रीराम। अंधास काहीच न दिसे तरी ते लोक आंधळे कैसे, सनपाते बरळ तसे सन्नपाती श्रीराम। जो स्वप्नामध्ये भ्याला तो स्वप्न भये वोसणाला, ते भये जागत्याला केवी लागे श्रीराम। मुळी सर्पाकार देखिली एक भ्याला एके ओळखिली, दोघांची अवस्था लेखिली सारिखीच कैसी श्रीराम। हाती धरिता ही डसेना हे एकास भासेना, तरी ते त्याची कल्पना तयासीच बाधी श्रीराम। विंसू सर्प डसला तेणे तोची जाकळला, तयाचे निलोक जाला कासा वीस कैसा श्रीराम। आता तुटला अनुमान ज्ञानी यास कळे ज्ञान, अज्ञानास जन्म मरण चुकेचिना श्रीराम। एका जाणण्यासाठी लोक पडिले अटाटी, नेणपणे हिंपुटी होती जन्म मृत्ये श्रीराम। तेची कथानुसंधान पुढे केले परिच्छिन्न, सावधान सावधान म्हणे वक्ता श्रीराम। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे निःसंदेह निरूपण नाम समास तिसरा। श्रीराम श्रीराम श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ। दशक नववा समास चौथा जाणपण निरूपण। श्रीराम पृथ्वी मध्ये लोक सकळ, एक संपन्न एक दुर्बळ, एक निर्मळ एक वोंगळ काय निमित्त्य श्रीराम। कित्येक राजे नांदती कित्येक दरिद्र भोगिती, किती एकांची उत्तम स्थिती कित्येक अधमोद्धम श्रीराम। ऐसे काय निमित्त झाले हे मज पाहिजे निरोपिले, याचे उत्तर ऐकिले पाहिजे श्रोती श्रीराम। हे सकळ गुणापासी गती सगुण भाग्यश्री भोगिती, अवगुणास दारिद्र्य प्राप्ती येदर्थी संदेह नाही श्रीराम। जो जो जेथे उपजला तो ते व्यवसायी उमजला, तयास लोक म्हणती भला कार्यकर्ता श्रीराम। जाणता तो कार्य करी नेणता काहीच न करी, जाणता तो पोटभरी नेणता भीक मागे श्रीराम। हे तो प्रकटची असे जनी पाहाता प्रत्यक्ष दिसे, विद्ये वीण करंटावसे विद्या तो भाग्यवंत श्रीराम। आपुली विद्या न शिकसी तरी काये भीक मागसी, जेथे तेथे बुद्धी ऐसी वडिले सांगती श्रीराम। वडील आहे करंटा आणि समर्थ होये धाकुटा, काजे विद्येने मोठा म्हणोनिया श्रीराम। विद्या नाही बुद्धी नाही विवेक नाही साक्षेप नाही, कुशळता नाही व्याप नाही म्हणवन प्राणी करंटा श्रीराम। इतुके ही जेथे वसे तेथे वैभवास उणे नसे, वैभव सांडिता अपैसे पाठी लागे श्रीराम। वडील समर्थ धाकुटाभिकारी ऐका याची कैसी परी, वडिलाईसा व्यापन करी म्हणोनिया श्रीराम। जैसी विद्या तैसी हाव, जैसा व्याप तैसे वैभव, तोला सारिका हाव भाव लोक करीती श्रीराम। विद्या नसे वैभव नसे तेथे निर्मळ कैचा असे, करंटपणे वोखटा दिसे वोंगळ आणि विकारी श्रीराम। पशु पक्षी गुणवंत त्यास कृपा करी समर्थ, गुण नसता जिणे व्यर्थ प्राणीमात्राचे श्रीराम। गुण नाही गौरव नाही सामर्थ्य नाही महत्व नाही, कुशलता नाही तर्क नाही प्राणीमात्रासी श्रीराम। या कारणे उत्तम गुण तेची भाग्याचे लक्षण, लक्षणे विण अवलक्षण सहजची झाले श्रीराम। जनामध्ये जो जाणता त्यास आहे मान्यता, कोणी एक विद्यासता महत्व पावे श्रीराम। प्रपंच अथवा परमार्थ जाणता तोची समर्थ, नेणता जाणिजे व्यर्थ निकारण श्रीराम। नेणता विंचू सर्पडसे, नेणता जीव घात असे, नेणता कार्यनासे कोणी एक श्रीराम। नेणता प्राणी सिंतरे नेणपणे तरहे भरे, नेणपणे ठके विसरे पदार्थ काही श्रीराम। नेणता वैरी जिंकिती नेणता अपायी पडती, नेणता संहारती घडती जीवनास श्रीराम। आपुले स्वहित न कळे जना तेणे भोगिती यातना, ज्ञान नेणता अज्ञाना अधोगती श्रीराम। माया ब्रह्म जीव शिव सारासार भावाभाव, जाटिल्यासाठी होते वाव जन्म मरण श्रीराम। कोण करता निश्चयेसी बद्ध मोक्ष तो कोणासी, ऐसे जाणता प्राणीयासी सुटिका घडे श्रीराम। जाणिजे देव निर्गुण जाणिजे मी तो कोण, जाणिजे अनन्य लक्षण म्हणिजे मुक्त श्रीराम। जितुके जाणोन सांडिले तितुके दृश्य बोलंडिले, जाणतास जाणता तुटले मूळ मीपणाचे श्रीराम। न जाणता कोटीवरी साधने केली परोपरी, तरी मोक्षास अधिकारी होणार नाही श्रीराम। माया ब्रह्म ओळखावे आपणास आपण जाणावे, इतुक्यासाठी स्वभावे चुके जन्म श्रीराम। जाणता समर्थाचे अंतर प्रसंगे वर्ते तदनंतर, भाग्य वैभव अपार तेणे छिपावे श्रीराम। म्हणून जाणणे नव्हे सामान्य, जाणता होई जे सर्वमान्य, काहीच नेणता अमान्य सर्वत्र करीती श्रीराम। पदार्थ देखोन भूत भावी नेणते झडपोन प्राण ठेवी, मिथ्या आहे उठा ठेवी जाणते जाणती श्रीराम। जाणत्यास कळे वर्म नेणत्याचे खोटे कर्म, सकळ काही धर्माधर्म जाणता कळे श्रीराम। नेणत्यास येम यातना जाणत्यास काहीच लागेना, सकळ जाणोन विवंचना करीतो मुक्त श्रीराम। नेणता काही राजकारण अपमान करून घेती प्राण, नेणता कठीण वर्तमान समस्तास होये श्रीराम। म्हणून या नेणणे खोटे नेणते प्राणी ते करंटे, जाणता विवरता तुटे जन्म मरण श्रीराम। म्हणून अलक्ष करू नये जाणणे हाची उपाये, जाणता सापडे सोये परलोकाची श्रीराम। जाणणे सकळास प्रमाण मूर्खास वाटे अप्रमाण, परंतु अलिप्तपणाची खूण जाणता कळे श्रीराम। एक जाणणे करू न परते कोण सोडी प्राणी आते, कोणी एक कार्य जेते जटिल्या विण न कळे श्रीराम। जाणणे म्हणजे स्मरण नेणणे म्हणजे विस्मरण, दोही मध्ये कोण प्रमाण शहाणे जाणती श्रीराम। जाणते लोकते शहाणे नेणते वेडे दैन्यवाणे, विज्ञानते ही जाणपणे कळुवाले श्रीराम। जेथे जाणपण खुंटले तेथे बोलणेही तुटले, हेतुरहित झाले समाधान श्रीराम। श्रोते म्हणती हे प्रमाण, जाले परमसमाधान, परिपिंड ब्रह्मांड ऐक्य लक्षण मद निरोपावे श्रीराम। ब्रह्मांडी तेची पिंडी असे, बहुत बोलती ऐसे, परंतु याचा प्रत्यय विलसे, ऐसे केले पाहिजे श्रीराम। इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे, जाणपण निरूपण नाम समास चौथा। श्रीराम श्रीराम श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ। दशक नववा, समास पाचवा, अनुमान निरशन। श्रीराम पिंडासारिखी ब्रह्मांड रचना, नये आमुचा अनुमाना, प्रचित पाहाता नाना मते भांबावती श्रीराम। जे पिंडी तेची ब्रह्मांडी, ऐसी बोलावयाची प्रौढी, हे वचन घडी ने घडी तत्वज्ञ बोलती श्रीराम। पिंड ब्रह्मांड एक राहाटी, ऐसी लोकांची लोकधाटी, परिप्रत्ययाचे परिपाटी तगो न सके श्रीराम। स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण, हे चारी पिंडीचे देह जाण, विराट हिरण्य अव्याकृत मूळ प्रकृती हे खूण, ब्रह्मांडीची श्रीराम। हे शास्त्राधाटी जाणावी, परिप्रचित कैसी आणावी, प्रचित पाहाता गथा गोवी, होत असे आहे श्रीराम। पिंडी आहे अंतकरण, तरी ब्रह्मांडी विष्णू जाण, पिंडी बोलिजे ते मन, तरी ब्रह्मांडी चंद्रमा श्रीराम। पिंडी बुद्धी ऐसे बोलिजे, तरी ब्रह्मांडी ब्रह्मा ऐसे जाणिजे, पिंडी चित्त ब्रह्मांडी ओळखिजे नारायणो श्रीराम। पिंडी बोलिजे अहंकार, ब्रह्मांडी रुद्र हा निर्धार, ऐसा बोलिला विचार शास्त्रांतरी श्रीराम। तरी कोण विष्णूचे अंतःकरण, चंद्राचे कैसे मन, ब्रह्मयाचे बुद्धी लक्षण मद निरोपावे श्रीराम। नारायणाचे कैसे चित्त, रुद्र अहंकाराचा हेत, हा विचार पाहोन नेमस्त मद निरोपावा श्रीराम। प्रचित निश्चयापुढे अनुमान, जैसे सिंहापुढे आले स्वान, खऱ्या पुढे खोटे प्रमाण, होईल कैसे श्रीराम। परियास पारखी पाहिजे, पारखीने निश्चय लाहिजे, परीक्षा नसता राहिजे अनुमान संशयी श्रीराम। विष्णू चंद्र आणि ब्रह्मा, नारायण आणि रुद्रनामा, या पाचांची अंतःकरण पंचके आम्हा स्वामी निरोपावी श्रीराम। येथे प्रचित हे प्रमाण, न लगे शास्त्राचा अनुमान, अथवा शास्त्री तरी पाहोन प्रत्ययो आणावा श्रीराम। प्रचिती वीण जे बोलणे, ते अवघेची कंटाळवाणे, तोंड पसरून जैसे सुणे रडोन गेले श्रीराम। तेथे काय हो ऐकावे, आणि काय शोधून पाहावे, जेथे प्रत्ययाच्या नावे शून्याकार श्रीराम। आवघे आंधळेची मिळाले, तेथे डोळसाचे काय चाले, अनुभवाचे नेत्र गेले तेथे अंधकार श्रीराम। नाही दुग्ध नाही पाणी, केली विष्ठेची सारणी, तेथे निवडायाचे धनी ते एक डोंबकावळे श्रीराम। आपुले इच्छेने बोलिले, पिंडा ऐसे ब्रह्मांड कल्पिले, परी ते प्रचितीस आले कोण्या प्रकारे श्रीराम। म्हणून हा अवघाच अनुमान, अवघे कल्पनेचे रान, भली न घ्यावे आडरान, तस्करी घ्यावे श्रीराम। कल्पून निर्मिले मंत्र, देवते कल्पना मात्र, देव नाही स्वतंत्र मंत्राधेन श्रीराम। येथे न बोलता जाणावे, बोलणे विवेका आणावे, आंधळे पाऊली ओळखावे विचक्षणे श्रीराम। जयास जैसे भासले तेने तैसे कवित्व केले, परी हे पाहिजे निवडिले प्रचितीने श्रीराम। ब्रह्माने सकळ निर्मिले, ब्रह्म्यांस कोणे निर्माण केले, विष्णूने विश्व पाळिले, विष्णूस पाळिता कवणो श्रीराम। रुद्र विश्व संहार करता, परी कोण रुद्रास संहारिता, कोण काळाचा नियंता कळला पाहिजे श्रीराम। याचा कळेना विचार तो अवघा अंधकार, म्हणून या सारासार विचार करणे श्रीराम। ब्रह्मांड स्वभावेची जाले, परंतु हे पिंडाकार कल्पिले, कल्पिले परी प्रत्ययाले नाही कदा श्रीराम। पाहता ब्रह्मांडाची प्रचिती कित्येक संशय उठती, हे काल्पनिक श्रोती नेमस्त जाणावे श्रीराम। पिंडासारखी ब्रह्मांड रचना कोण आणितो अनुमाना, ब्रह्मांडी पदार्थ नाना ते पिंडी कैचे श्रीराम। औटकोटी भूतावळी, औटकोटी तीर्थावळी, औटकोटी मंत्रावळी पिंडी कोठे श्रीराम। तेतीस कोटी सुरवर, अठ्यासी सहस्र ऋषेश्वर, नवकोटी कात्यायणीचा विचार पिंडी कोठे श्रीराम। चामुंडा छप्पन कोटी, कित्येक जीव कोट्यानुकोटी, चौऱ्यासी लक्ष योनींची दाटी पिंडी कोठे श्रीराम। ब्रह्मांडी पदार्थ निर्माण झाले, पृथकाकारे वेगळाले, तेही तितुके निरोपिले पाहिजेत पिंडी श्रीराम। जितक्या औषधी तितुकी फळे, नाना प्रकारी रसाळे, नाना बीजे धान्ये सकळे पिंडी निरोपावी श्रीराम। हे सांगता पुरवेना तरी उगेची बोलावेना, बोलिले न येता अनुमाना लाजिरवाणे श्रीराम। तरी हे निरोपिले नवचे, फुकट बोलता कायवेचे, या कारणे अनुमानाचे कार्य नाही श्रीराम। पाच भूते ते ब्रह्मांडी आणि पाचची वर्तती पिंडी, याची पाहावी रोकडी प्रचित, रोकडी प्रचित आता श्रीराम। पाचा भूतांचे ब्रह्मांड आणि पंचभूतिक हे पिंड, या वेगळे ते उदंड अनुमान ज्ञान श्रीराम। जितुके अनुमानाचे बोलणे, तितुके वनवन प्राये त्यागणे, निश्चयात्मकतेची बोलणे प्रत्ययाचे श्रीराम। जेची पिंडी तेची ब्रह्मांडी, प्रचित नाही की रोकडी, पंचभूतांची तातडी दोहीकडे श्रीराम। म्हणोनी देहीचे थानमान हा तो अवघाची अनुमान, आता एक समाधान मुख्यते कैसे श्रीराम। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे अनुमान निर्शन नाम समास पाचवा। श्रीराम श्रीराम श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ।